नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लींत मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख उखना हांचे कडेन चर्चा करतले. भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयान कार्डियो पल्मनरी रिससिटेशन CPR जागृताय सप्तकाचें उक्तावण केलें. भारतीय रिझर्व्ह बँकेन भारतातल्या बँकांक आनी तांच्या परदेशातल्या फाट्यांक भूतान, नेपाळ आनी श्रीलंकेतल्या रहिवाशांक भारतीय रुपयांत रीण दिवपाची परवानगी दिल्या. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी घोषणा केली की रेल्वे संरक्षण दळ RPF खातीर भरती आता दर वर्सा कर्मचारी निवड आयोग SSC वरवीं करतले. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लींत मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख उखना हांचे कडेन चर्चा करतले. दोनूय फुडारी द्विपक्षीय संबंधांच्या पुराय क्षेत्राचो नियाळ घेतले आनी परस्पर हिताच्या प्रादेशीक आनी जागतीक प्रस्नांचेर विचारांचे आदान प्रदान करतले. उलोवपा उपरांत कितलेशेच समजिकायेची कबलाती जावपाची शक्यताय आसा. मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष आयज सांजवेळा राष्ट्रपती भवनांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांचीय भेट घेतले. राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख भारताच्या 4 दिसांच्या भोंवडेर काल नवी दिल्लीत पावले. तांकां विमानतळार केंद्रीय नागरी विमानन राज्यमंत्री मुरलीधर मोहोल हांणी येवकार दिलो. राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख हांची ही पयलीच खेपे राष्ट्राध्यक्ष म्हूण भारताची भेट. प्रधानमंत्री गतीशक्ती ह्या राष्ट्रीय मुखेल येवजणेन सरकाराच्या नदरेंतल्यान भारतातल्या पुराय मुळाव्या साधन सुविधा नियोजनांत बदल केला. PM गतीशक्तीचे उद्दिष्ट म्हळ्यार वेगवेगळ्या येरादारी पद्दतींतल्यान लोक, माल आनी सेवेत विनाशील आनी कार्यक्षम जोडणी दिवपा खातीर फुडले पिळगेची मुळावी बांदावळ तयार करप, जिणेची सोय वाडोवप, वेवसाय करपाची सोय वाडोवप आनी आडमेळी उणे करप आनी कमी खर्च कार्यक्षमतेन कामां बेगीन पुराय करप, निमाण्या मैला मेरेन जोडणी वाडोवप आनी प्रवास वेळ उणो करप. हे विशीं वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी सांगले की
very comprehensive multi-sector reporting system has been launched today which will keep a track of how PM Gati Shakti is impacting development of different areas through the area approach that we are now adopting. Also, the decentralized data sharing module will help us in making sure that data is available also, and it's equally important now for everybody to ensure that data is up to date.
भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयान कार्डियो पल्मनरी रिससिटेशन CPR जागृताय सप्तकाचें उक्तावण केलें, जें ह्या म्हयन्याच्या 17 तारखेक सोंपतलें. केंद्रीय भलायकी सचीव पुण्य सलिला श्रीवास्तव हांणी हे वेळार उलयतना CPR करपा खातीर भौशीक क्षमता निर्माण करपाची तातडीची गरज उक्तायली. दरेक घर, शाळा, कार्यालय आनी भौशीक सुवातेर उण्यात उणो एक मनीस ह्या जिवीत वाचोवपी तंत्रात प्रशिक्षीत आसचो हे खातीर CPR जागृताय सप्तका खाला सरकाराच्या दृश्टीकोनाचेर तांणी भर दिलो. निती आयोगाच्या CEO'न भारताची निळी अर्थव्यवस्था आनी खोल दर्यातलो नुस्तें वेवसाय धोरणार अहवाल सादर केलो. निती आयोगाचे CEO BVR सुब्रमण्यम हांणी भारताची निळी अर्थव्यवस्था, खोल दर्या आनी ऑफशोर नुस्तें वेवसाय वापरपाची रणनीती ह्या मथाळ्याचो अहवाल सादर केलो. नवी दिल्लीत जाल्ल्या कार्यक्रमात उलयतना सुब्रमण्यम हांणी म्हळें की सुमार 12 नॉटिकल मैलाचो सार्वभौम उदका वाठार आनी 200 मैलाचे अर्थीक क्षेत्र आशिल्लो भारत खोल दर्यातल्या संसाधनांचो सोद घेवपाक कायसो यशस्वी जाला. खोल दर्यातले आनी ऑफशोर नुस्तें वेवसायाच्या देशाच्या प्रशासनाक बळकटी दिवपाक 3 टप्प्यांचो रोडमॅप प्रस्तावीत केला. पयलो पावंडो पायाभरणीपासून सुरू जाता आनी उपरांत ऑपरेशन्स वाडोवप आनी निमाणे शाश्वत खोल दर्यातलो नुस्तें वेवसायांत जागतीक फुडारपण मेळोवप आसा अशें तांणी सांगले. भारतीय रिझर्व्ह बँकेन भारतातल्या बँकांक आनी तांच्या परदेशातल्या फाट्यांक भूतान, नेपाळ आनी श्रीलंकेतल्या रहिवाशांक भारतीय रुपयांत रीण दिवपाची परवानगी दिल्या. या व्यतिरिक्त RBI'न परकी चलन खात्यामधल्या वापरूंक नाशिल्ल्या निधी खातीर परतफेड कालावधी 1 महिन्यावेल्यान 3 महिन्यामेरेन वाडयल्या. हे उपाय ह्या म्हयन्याच्या 1 तारखेक द्विमासीक चलन धोरणा वेळार RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा हांणी केल्ल्या घोषणाकडे सुसंगत आसात. जानेवारीच्या सुरवातीक RBI'न भारतीय निर्यातदारांक निर्यात प्रक्रिया सुलभ करपाक परकीय चलन खाती उघडपाची परवानगी दिल्ली. RBI'न व्यापार वेव्हार सुलभ करपाक परकीय चलन व्यवस्थापन नियमात बदल जाहीर केले. हे अपडेट 2018 रीण आनी रीण नियमन आनी 2015 परकीय चलन खाते नियमांचेर परिणाम करतात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावयल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी।
आता मुखावेल्यो खबरो। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी घोषणा केल्या की रेल्वे संरक्षण दळ आरपीएफ खातीर भरती आता दर वर्सा कर्मचारी निवड आयोग एसएससी वरवी करतले। तांणी म्हळें की आरपीएफ कर्मचाऱ्यांक रोखडेच व्हीएचएफ संचांनी सुसज्ज करतले आनी तांच्या कार्यक्षमतेत वाढ करपाक तांकां प्रगत डिजिटल आनी द्रोण प्रशिक्षण दितले।
आपको चाहिए उतने VHF लीजिए, इसमें बहुत आपको बेनिफिट मिलेगा। जो NCRB के साथ मिलकर आप काम कर रहे हैं कि इसके इम्प्लीमेंटेशन के लिए जो डेटाबेस एप्लीकेशन है उसके लिए 14 करोड़ रुपीस की जरूरत है, वो भी आपके लिए सैंक्शन किया जाता है। और सभी ट्रेनिंग सेंटर्स में एडवांस डिजिटल और ड्रोन की ट्रेनिंग, इसके लिए भी 21 करोड़ रुपीस की लागत से सभी जगह लैबोरेटरीज की स्थापना की जाएगी।
चालू अर्थिक वर्षांत आता मेरेन निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 6.33% वाडून 11.89 लाख कोटी रुपया परस चड जाला। प्राप्तीकर विभागान सांगले की 1 एप्रील पासून निव्वळ कॉर्पोरेट कर संकलन सुमार 5.02 लाख कोटी रुपया जाला, जे फाटल्या वर्साच्या याच कालावधीत 4.92 लाख कोटी रुपया परस चड आसा। बिगर कॉर्पोरेट कर संकलन सुमार 6.95 लाख कोटी रुपया जाला, जे 2024 याच कालावधीत 5.94 लाख कोटी रुपया परस चड आसा। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओन या वर्साच्या सप्टेंबर म्हयन्यात वेतना खातीर नवीन इलेक्ट्रॉनिक चलनसह रिटर्न ईसीआर दाखल करपाची तारीख या म्हयन्याच्या 22 तारखे मेरेन वाढयल्या। सुधारित ईसीआर प्रणालीचो उद्देश ईपीएफओच्या नियोक्ता पोर्टला वरवी नियोक्त्यां खातीर रिटर्न फायलिंग प्रक्रियेचो वापरकर्ता अनुभव सुलभ करप आनी वाडोवप आसा। कामगार आनी रोजगार मंत्रालयान म्हायती दिली की सुधारित ईसीआरच्या नवीन वैशिष्ट्यांकडेन जुळोवन घेवपाक आव्हानाक फुडो करपी खुबशा अनेक नियोक्त्यांच्या विनंतीक प्रतिसाद म्हणून ही तारीख वाडयल्या। ही आसा एक कळवणी। आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता। पदवीधर, कोंकणी भाषेचे पुराय गिन्यान तशेंच भाषांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचें। अर्ज पावपाची निमाणी तारीख 20 ऑक्टोबर आसा। अधिक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागाकडे संपर्क सादचो। भारतीय हवामान खात्यान आयज आंध्र प्रदेश, केरळ, माहे, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तमिळनाडू, पुडुचेरी आनी करायकल हांगा कांय सुवातींनी पावस पडपाचो अदमास काडला। हवामान खात्याच्या म्हणण्या प्रमाण आयज आंध्र प्रदेश, छत्तीसगड, केरळ, माहे, कोकण, गोंय, महाराष्ट्र, ओडिशा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल आनी तेलंगणा या वाठारांनी गडगड आनी विजेच्या कडकडाटा सयत पावस पडूं येता। या म्हयन्याच्या 17 तारखे मेरेन या वाठारांनी अशीच हवामानाची परिस्थिती उरपाची शक्यताय आसा। आयसीसी बायलांच्या एक दिसाच्या क्रिकेट विश्वचषकांत काल राती विशाखापट्टणमांत जाल्ले रोमांचक मॅचींत दक्षिण आफ्रिकेन बांगलादेशाक 3 विकेटींनी हारयलो। बांगलादेशान दिल्ल्या 233 धावण्यांची मोख गाठतना दक्षिण आफ्रिकेच्या क्लोईड रायनात 69 चेंडूत 62 धावण्यो करून कठीण आव्हान पेल्ले। तिका सामनावीराचो पुरस्कार फावो जालो। आयचे मॅचीत कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमार दनपारा 3 वरांचेर श्रीलंका आड न्यूझीलंडाचो खेळ जातलो। आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख उखना हांचे कडेन चर्चा करतले। भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयान कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन CPR जागृताय सप्तकाचे उक्तावण केले। भारतीय रिझर्व्ह बँकेन भारतातल्या बँकांक आनी तांच्या परदेशातल्या फाट्यांक भूतान, नेपाळ आनी श्रीलंकेतल्या रहिवाशांक भारतीय रुपयांत रीण दिवपाची परवानगी दिल्या। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी घोषणा केल्या की रेल्वे संरक्षण दळ आरपीएफ खातीर भरती आता दर वर्सा कर्मचारी निवड आयोग एसएससी वरवी करतले। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 वरांचेर। नमस्कार।